வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபூதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே ீவரேஸ்வர மஹராஜ பரமஹம்சூஸ்வீஸ்வரூபானந்தமாராஜ பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜெய். சபசந்தன் கீ ஜெய். ஜெய ஜெய ரகுவீர சமர்த். சத்குருஞ்சி லக்ஷண அவன் பிரதம் பாயி அணி சத்குரு கசே நசாவே कसे असावे असावे नसावे जन म्हणतात अशा प्रकारचं निरूपण जे समर्थांनी केलं ते आपण पाहतो आहोत. उदाहरणार्थ समर्थ असं म्हणाले की मनामध्ये जे जे येतं ते मुक्तपणाने करतो कसा गुरु नसावा. मनाचा ऐकणारा तो गुरु नव्हे भिकारी. झडे आला एक कडक शब्दात समर्थांनी सांगितलं. त्याच्याऐवजी सद्गुरु हे शिष्याला साधन करण्याचा आग्रह करणारे असावेत. इंद्रिय दमनाचे धडे देणारे असावेत. आत्मविद्येचं बोध करणारे असावे. तसंच द्रव्यापोटी द्रव्याच्या अभ्यासापोटी जणू विकले गेले आहे असे नसावेत. शिष्याच्या अधीन झालेले असे नसावेत. शिष्याला सांभाळण्याकरता त्याची मर्जी सांभाळण्याकरता त्याची मनधरणी करणारे असे सद्गुरु नसावेत. शिष्याच्या भिडेमुळं कधी कधी शिष्य सत्तावान व्यक्ती शिष्य होते. वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने सामर्थ्यशाली व्यक्ती शिष्यत्व पत्करते तेव्हा शिष्याच्या समोर हा भीड धरतो असे सद्गुरु नसावेत. शुद्ध ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मानुभव असणारे आणि ब्रह्मानुभव प्राप्त करण्यासाठी म्हणून स्थूल साधना सांगणारे असे सद्गुरु असावेत. आपलं वैभव वैभवात राहणारे आणि वैभवाचं प्रदर्शन करणारे असे सद्गुरु नसावेत. तर शब्दज्ञान अनुभव आणि प्रबोधन क्षमता करुणेसकट दयेसकट असणारे सद्गुरु असावेत. अद्वैत निरूपण उत्तम रीतीने करतो आहे पण विषयाच्या ठिकाणी लोलंगत आहे असे सद्गुरु नसावेत. निरूपण करत असताना जसा जसा निरूपणाचा झोक जाईल तशी तशी त्या विषयाची केवळ स्तुती एकांगी करणारे अद्वैत परंपरा न राखता जसा निरूपण समय येईल तसं तसं बोलणारे असे सद्गुरु नसावेत. निरूपण करताना सामर्थ्याचं सिद्धीचं वर्णन करणारे त्याचे गोडवे गाणारे की त्याचं श्रवण करताना श्रोत्यांना दुराशा बाधेल की अशी सामर्थ्य आणि सिद्धी आपल्यालाही प्राप्त व्हावी अनेक चमत्कारांचं वर्णन करणारे आणि चमत्काराला प्राधान्य देणारे असे सद्गुरु नसावेत. की त्यांच्या मनामध्ये पूर्वी होऊन गेलेले मोठे मोठे सिद्ध पुरुष त्यांचं केवढं सामर्थ्य होत. आमचं ज्ञान केवळ शब्द ज्ञान आहे. आम्हालाही खरं म्हणजे तसं सामर्थ्य हवं आहे, तशा सिद्धी हव्या आहे अशी आंतरिक इच्छा असणारे, स्वतःच्या अंतरात तशी इच्छा असणारे असे सद्गुरु नसावेत. हे सामर्थ्य आणि सिद्धी हा असा विषय आहे की सामान्य व्यक्ती फार आकृष्ट होते. बहु जनांना भूल पाडणारी ही गोष्ट आहे. कदाचित सत्पुरुषांच्या वाणीमुळं, त्यांच्या दर्शनामुळं, त्यांच्या स्पर्शनामुळं कधी कधी काही गोष्टी घडून येतही असतील, पण त्याचा डिंडिमा पिटणारे असे नसावेत, त्याचं प्रदर्शन करणारे नसावेत. कामना ज्यांच्या अंतकरणामध्ये आहेत असे सद्गुरु नसावेत असं समर्थांनी सांगितलं. निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षयी त्याचे. अक्षयी ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा, देणे मार्ग ईश्वराचा चुकवली जाती. अविनाशी अव्यय असा ईश्वर हा खरं म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा न संपणारा ठेवा आहे, अक्षय ठेवा आहे. पण देह तादात्म्य आणि देहाचं अवलंबित्व हे काही क्रिया सुटत नाही, यांचंही सुटत नाही, शिष्याचंही सुटत नाही. शिष्यही केवळ संसाराकरता, संसाराच्या डागडुजी करता येत राहतो आणि हेही शिष्याच तेच पुरवत राहतात. तेने मार्ग ईश्वराचा चुकवली जाती असं केल्यामुळं ईश्वर प्राप्तीचा म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग कायमचा अंतरतो. एकदा मी असं ऐकलं की भगवान येशू एका गावातून जात असताना एक व्यक्तीचं देहावसान झालेलं होत. लोक जमलेले होते, येशू तिथं गेले आणि येशूंच्या स्पर्शाने ती व्यक्ती, गेलेली व्यक्ती उठून बसली. तिने येशूंना नमस्कार केला, अभिवादन केलं वगैरे. येशू पुढच्या गावाला गेले. अतिशय रुग्णाईत असा एक मनुष्य, मरणाईत, येशूंच्या स्पर्शाने त्याचा आजार बरा झाला अशी त्या रुग्णाचीही भावना झाली, लोकांचीही भावना झाली. येशूंचा जय जयकार झाला. येशू पुढच्या गावाला गेले. पुढच्या गावाला एक अंध व्यक्ती होती. येशूंच्या स्पर्शाने या व्यक्तीला नेत्र परत आले, त्याला दिसू लागलं. येशूंचा जय जयकार झाला. येशू पुढच्या गावाला गेले आणि मग ही कथा सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि येशूंचा शोध घेत लोक मागोमाग जायला लागले. तिथं कुठं येशू असतील तिथं गर्दी व्हायला लागली. अशीच आजारी माणसं, अंध माणसं, अपंग माणसं आणि लोक विनंती करायला लागले. तेव्हा येशू असं म्हणाले की असं म्हणतात की माझ्यामुळे एक देहावसान झालेली व्यक्ती परत देहामध्ये आली. असं म्हणतात की अस्थि मरणाईत व्यक्ती आरोग्य संपन्न झाली. असं म्हणतात की ज्याचे डोळे गेलेले होते त्याला परत दृष्टी आली. मला त्या त्या गावात जाऊन पाहायला पाहिजे की जो गेलेला होता आणि आता जिवंत झाला तो आता करतोय काय हे मला पाहायला पाहिजे. तो त्याला मिळालेल्या जीवनाचा आता काय करतोय. ज्याला दृष्टी गेलेली होती आणि माझ्यामुळे आली असा समज आहे तो आता त्याच्या दृष्टीच त्याच्या डोळ्यांचा वापर करतो काय हेही मला पाहायला पाहिजे. जो आजारातून बरा झालेला आहे तो बरा झाल्यानंतर कसा वर्तन करत हे आता मला पाहायला पाहिजे. कारण एका प्रकारे लोक अशा सिद्धी असलेल्या किंवा सिद्धी आहे भावना असलेल्या व्यक्तीकडं हे स्वतःच्या स्वार्थाकरता जात असतात आणि तेवढी गोष्ट झाल्यानंतर समजा झाली तर त्यानंतर आपल्या जीवनाचं काय करतात. म्हणून समर्थ असं म्हणतात की देह तादात्म्य आणि देहाचं अवलंबित्व कधीच जात नाही. सिद्धी आणि सामर्थ्य झाले त्याने देहाच महत्व आले. पुढे बेचांड बळकावले देह बुद्धीचे. सिद्धी आणि सामर्थ्य आणि या गोष्टी खऱ्या म्हणजे काही अवलियांपशी अशा प्रकारच्या सिद्धी असतात देखील हे तसं नाकारता येत नाही. आणि कधी कधी तशा कथाही पसरलेल्या असतात याचं खरं आणि खोटं कळायला काही मार्ग नसतो. जसं स्वामीजी एक गोष्ट सांगायचे की मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे भिक्षा मागत आणि परमार्थाचा प्रसार करत आणि देहाचं गुजराण करण्यासाठी भिक्षा मागत असे प्रवास करत असताना प्रथा अशी होती की मच्छिंद्रनाथ चिंतनादी ध्यानादी साधनेमध्ये निमग्न असायचे आणि गोरक्षनाथ जाऊन भिक्षा घेऊन घ्यायचे आणि दोघांचं भोजन व्हायचं. त्या दिवशी मच्छिंद्रनाथ असं म्हणाले की गोरक्ष तू थांब मी भिक्षा घेऊन येतो. स्वामीजी गोष्ट सांगायचे तर गोरक्ष काही केल्या तयार होईना. तेव्हा ते म्हणाले नाही आज म्हणजे शिष्यांनी घरी थांबायचं आणि गुरुंनी भिक्षा मागून आणायची असं कसं. ते म्हणाले तुम्हाला तुम्ही नका जाऊ. तुम्हाला शेवटी त्यांच्या मुखातून आलं की तुम्हाला नाही जमणार. तेव्हा ते म्हणाले मला कसं नाही जमणार. आज तू थांब मी भिक्षा मागून येतो. आणि मच्छिंद्रनाथ प्रत्येक घराच्या समोर भिक्षा द्यावी म्हणून आवाहन करत होते. कोणी भिक्षा घालत नव्हतं. नेहमीची जेवणाची वेळ उलटून जायला लागली तरी कोणी भिक्षा घातली नाही. एका घराच्या समोर मच्छिंद्रनाथ असं म्हणाले की भोजनाकरता भिक्षा दे मी तुला ब्रह्मज्ञान देतो. तेव्हा ती बाई म्हणाली की अरे ब्रह्मज्ञान देणार एवढं जर ब्रह्मज्ञान देता येत असलं तर मग स्वतःच्या पोटाकरता भिक्षा कशाला मागायला लागते. त्याच्यापेक्षा तो काल आलेला परवडला. त्यांना कळेना आणि खरंच भिक्षा मिळाली नाही, माझे नरनाथ परत गेले आणि गोरक्ष म्हणाले की मी प्रयत्न करून बघतो. आणि गोरक्षनाथ गेले. मच्छिंद्रनाथांना एक प्रकारे उत्सुकता कुतूहल निर्माण झालं. ते पाठोपाठ गेले तर एका मंडईच्या बाजूला चौकात गोरक्षनाथ डोळे मिटून ध्यानाला बसले आणि थोड्या वेळाने त्यांचं आसन जमिनीच्या वर आधारित्री असं झालं. तिथं बरीच मंडळी पाहायला जमली आणि कोणी पैसे कोणी फळ असं तिथं ठेवायला लागले आणि त्या गर्दीत मच्छिंद्र ओरडले की गोरक्ष तुझ्या सिद्धीचा असा उपयोग करतोस काही उतर. अशी गोष्ट सांगून स्वामीजी म्हणायचे की गोरक्षनाथ खाली उतरले, तिथं जी फळं वगैरे थोडं बक्षणे घेतलं आणि मच्छिंद्रनाथांबरोबर परत गेले. असं सांगून स्वामीजी असं म्हणायचे की अशा कोणत्या गोष्टी दिसल्या की लोक जास्त भारावले जातात असं होत. पण खरं जे तत्व आहे ते तत्व चुकलं जात, ते राहिलं जात. सिद्धी आणि सामर्थ्य झाले तेने देहाच महत्व आले, पुढे पेचांड बळकावले देह बुद्धीचे. अशा या खऱ्या गोष्टी देखील मी या गोष्टी मानतो, श्रद्धेने मानतो. गोरक्षनाथ जमिनीच्या वर अधांतरी बसलेले होते हे मी श्रद्धेने मानतो. तिथं माझी बुद्धी शास्त्राचा विचार करत नाही, मी ठरवले की करायची नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली मी मानतो. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेग बदलले मी मानतो. त्यांनी आपल्या पाठीवर उष्णता निर्माण केली आणि मांडे त्याच्यावर भाजले गेले मी मानतो. याच कारण ज्ञानेश्वर महाराज सहसा तसं करत फिरलेले नाहीत. क्वचित कधीतरी या गोष्टी खऱ्या आहेत असं मी मानतो. पण गेल्या 100 वर्षांमध्ये अशा प्रकारे कोणी चमत्कार केले, खूप चमत्कार केले असे संत झालेले नाहीये हेही मी मानतो. अशा प्रकारचे सहसा चमत्कार कोणी करून दाखवले नाहीयेत हेही मी मानतो. माझ्याच कानावर असं आलं, एक जण मला म्हणाले की ते त्यांच्या सद्गुरूंकडे जातात आणि त्यांनी त्यांना असं सांगितलं की स्वामी स्वरूपानंदांच्या परंपरेमध्ये असलेल्या स्वामी मकरंदनाथांची माझी भेट झाली. ऐका, तर ते म्हणाले स्वरूपानंदांना मला माहितीये, मी स्वरूपानंदांकडे गेलेलो असताना स्वरूपानंद अत्यंत गडबडीत होते, त्यांना लोक न्यायला आलेले होते. ते एका मिठाईच्या दुकानाचं उद्घाटन करायला जाणार होते. मला पाहिल्यानंतर स्वरूपानंद असं म्हटले, म्हणजे त्या ते जे सिद्ध पुरुष होते यांचे सद्गुरु, मला पाहिल्यानंतर स्वरूपानंद असं म्हटले, अरे तू आलास बरं झालं, माझ्याऐवजी हा दुकानाचं उद्घाटन करायला येईल. ही गोष्ट तुम्ही खरी मानाल, मी खरी मानेन. ज्या व्यक्तींनी खोली सोडली नाही, 40 वर्ष एका खोलीमध्ये राहिले, 1932 साल पासून ते 74 सालापर्यंत त्यांच्या ठिकाणी अशस्त्रता होती. मी असा विचार केला की कशा करता त्यांनी आपल्या शिष्याला हे सांगितलं, तर एवढंच की स्वतःची महती वाढवण्यासाठी सांगितलं, बाकी काय. ही गोष्ट खरी आहे. अशा रीतीने आपलं सामर्थ्य सांगणं आणि त्या सामर्थ्यापोटी दुसऱ्याला स्वतःभोवती निश्चारण खेळून ठेवणं असाही उद्योग केला जातो. एका प्रतिष्ठित लग्न समारंभाला मी गेलो होतो. तिथं संत लोकांकरता एक विशिष्ट विभागच होता जणू, पोच ठेवलेले होते आणि तिथं असे वेगवेगळी मंडळी बसलेली होती. तिथं मला नेऊन बसवण्यात आलं. माझ्या शेजारी जे होते सर, त्यांना विचारलं आपलं नाव काय, त्यांनी त्यांचं नाव सांगितलं आणि थोड्या वेळी एक मनुष्य आला, त्यांच्या पाया पडला आणि ते बस म्हणाले. त्यांच्या पायापाशी तो बसला आणि त्यांचे पाय तो चेपत होता. ते मला म्हणाले की नाशिकला सब इन्स्पेक्टर आहे, जे आपले पाय जो चेपतोय. त्यांनी सांगितलं की नाशिकला सब इन्स्पेक्टर आहे, माझे पाय चेपतायत थोडक्यात. या माहितीशिवाय मला काहीच कर्तव्य नव्हतं, पण माझ्या शेजारी एक भगिनी बसल्या त्या. मी तिथं आलोय आणि मला बसवलं हे पाहून ज्यांच्याकडं मी लग्नाला गेलेलो होतो, ज्यांच्यामुळे मी लग्नाला गेलेलो होतो, त्यांचे एक स्नेही आले आणि मला म्हणाले की तुमच्या शेजारी बसलेल्या या ज्या भगिनी आहेत, तर त्यांनी ओळख करून दिली आणि दर मंगळवारी यांच्याकडे दरबार असतो, लोकांच्या अडचणी किती किती मदत होते लोकांना म्हणाले, किती मदत होते, किती लोकांच्या अडचणी सोडवतात, किती लोकांच्या गांधळलेल्या लोकांना सुख देतात. त्यांनी मला नमस्कार केला, मी त्यांना नमस्कार केला आणि मग ते गेल्यावर मी नुसताच बसून होतो. थोड्या वेळाने तेवढ्या ह्याच्यातून मला व्यासपीठावर बोलवलं गेलं. तिथं माझा जे लग्नाच्या व्यासपीठावर तिथं माझा सत्कार वगैरे झाला. मी कोण आहे असं सांगितलं गेलं. विश्व हिंदू परिषदेचे ते फार मोठे कार्यकर्ते होते. त्या ह्याच्यात माझा सत्कार झाला. मी खाली येऊन बसलो आणि मग तिथं ओळख सांगताना त्यांनी सांगितलं की हे स्वामी माधवनाथांचे उत्तराधिकारी आहेत. आणि मग शेजारी येऊन बसल्यावर त्या भगिनी मला म्हणाल्या की तुम्ही माधवनाथांचे उत्तराधिकारी, मी तुमचं नाव खूप ऐकत होते. म्हटलं की आपण सध्या मी माधवनाथांकडे जायचंय म्हणाले. माधवनाथांच्या शिष्य म्हणून त्या दरबार भरवतात हे मला माहिती नव्हतं. त्यांचं सामर्थ्य आणि सिद्धी आणि किती लोकांना त्या सुखात येतात, पुण्यातच आहेत आणि ही गोष्ट 18 वर्षांपूर्वीचीच आहे. परत त्या मला भेटल्या नाहीत, पण मी खाली आल्यानंतर त्यांचा चेहरा कसानुसार झाला. हे असं सगळं कशा करता करायचं? स्वामी माधवनाथांनी त्यांच्या सबंध जीवनभरामध्ये कधीही हे अशा गोष्टी सांगितल्या नाही, बोलले नाही, केल्या नाहीत. एवढ्याच मध्ये तर सुशिक्षित लोक परमार्थाकडे विमुख होण्याचं एक प्रमुख कारण आहे. शुद्ध परमार्थ सांगायच्या ऐवजी या अशा गोष्टी पसरवत सांगत राहणं. सिद्धी आणि सामर्थ्य झाले तेने देहाचं महत्व आले. अध्यात्म मंगलधाम मध्ये रविवार प्रवचन पूर्वी ध्यान आणि प्रवचन अध्यात्म मंगलधाम मध्ये होत असे आणि मी अध्यात्म मंगलधाम मध्ये जायचो त्या दिवशी एक भगवे कपडे घातलेले जटा वाढवलेल्या दाढी वाढवलेली अशी एक व्यक्ती तिथं बसलेली होती. त्यामुळं मी आल्या आल्या ते वर ध्यानाला जाऊन बसायचो, त्याच्याऐवजी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. ध्यानालाही एक 5 मिनिट वेळ होता, तेही आधी येऊन बसले ते, मीही थोडा आधी आलो. आणि मी त्यांच्या मांडीवर हात ठेवून म्हटलं की नमस्कार, आपलं काय नाव? तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि नाव काही सांगायला तयार होईल म्हटलं, आपण ना इथं कसे काय आला, कुठून आला? तर मला ते असं म्हणाले की इथले जे महाराज आहेत ना, तर त्या महाराजांचा आणि माझा रोज, त्यांची आणि माझी रोज गुप्त भेट होत असते. तर मी म्हटलं की कुठं भेट होत असते? त्यांनी परत एकदा माझ्याकडे वळून पाहिलं आणि मला म्हणाले की ते सर्वसामान्य लोकांना कळणार नाही. मी बरं म्हटलं. आणि मग नंतर ध्यानाची वेळ झाली तसा मी वर जाऊन ध्यानाला बसलो, मग माझं प्रवचन सुरू झालं. तेव्हा मी 3र्या अध्यायातल्या कर्मयोग्याच वर्णन करत होतो. ती प्रवचन चाललेली होती, फार पूर्वीची गोष्ट आहे, साधारण 2000 सालची गोष्ट आहे. ते झाल्यानंतर जे त्यांना घेऊन आले ते दर्शनाच्या रांगेत उभे, ते अगदीच कसे नसे झाले माझ्या जवळ आल्यानंतर. कशा करता आपण कोणाला तरी गुप्त भेटतो म्हणजे आपलं सामर्थ्य किती आहे आणि ज्या महाराजांना मी भेटतो त्याही महाराजांचं सामर्थ्य कसं आहे, मग मला नको का समजायला? ते जर मला गुप्त रोज भेटत असतील तर आणि माझ्याशी संवाद साधत असतील तर. हे स्वतःच महत्व वाढवण्यासाठी, कारण हे तपासणार कसं, कोण तपासणार? एकदा तुमचं नाव मोठं झालेलं असेल तर तुमच्यावर विश्वासच लोकांनी ठेवायचा. कशा करता हे करायचं? समर्थ तेच सांगतायत, सिद्धी आणि सामर्थ्य झाले तेने देहाचं महत्व आले. पुढे बेचांड बळकावले देह बुद्धीचे, सांडूनी अक्षयी सुख, सामर्थ्य इच्छिती तेची मूर्ख. काय किती स्पष्ट सांगतो बघा. अवीट असं आत्मसुख बाजून सारून सामर्थ्याची कामना करणं, आपल्याला सामर्थ्य मिळावं अशी कामना करणं किंवा आपल्या ठिकाणी सामर्थ्य आहे असं भासवणं, मी स्वामीजींचं असं पाहिलेलं आहे की एखादी आजारी व्यक्ती बरी झाली ते म्हणतील तसं झालं तर ते असं म्हणत असत की हे सगळं हे ज्ञानेश्वर महाराज करतात, स्वामीजींनी काही केलं असेल तर केलं असेल. स्वतःच महत्व कशा करता वाढवायचं? असं स्वामीजींचं जीवन, स्वरूपानंदांचंही तसंच जीवन होत. सांडूनी अक्षयी सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख, कामने तारीखे दुःख आणिक काहीच नाही. सामर्थ्याची कामना, सामर्थ्याचं प्रदर्शन, देहबुद्धी वाढवते. देहबुद्धी म्हणजे इंद्रियांच्या कामना, आणि कामना म्हटल्या की दुःख आलं. आपल्याकडे एक जण येतात, ते एका गुरुंकडे जात होते, ते टाटा मोटर्स मधून रिटायर होणार होते. तेव्हा ते त्यांच्या गुरुंना दर्शनासाठी म्हणून गेले की उद्या माझा रिटायरमेंटचा दिवस, सगळी किती वर्ष 35 वर्ष नोकरी उत्तम झाली, चांगल्या पदावर होते. ते त्यांनी चौकशी केली की तुला किती काय कसं पैसे मिळतील, प्रॉव्हिडंट फंड किती मिळेल, ग्रॅच्युटी किती मिळेल, बरीच मोठी रक्कम होती. तर ते म्हणाले की असं कर की तू ही जी रक्कम आहे ही रक्कम जर कुठे ठेवली तर तुला जे व्याज मिळेल त्याच्याऐवजी तू माझ्या मुलाकडे ही गुंतव, तर तुला जास्त पैसे दे, जास्त व्याज दे. ते दुसऱ्याशी रिटायर झाले, परत भेटायला आले, ते म्हणाले की माझ्या मुलाकडे गुंतवतोस ना, ते काहीच बोलले नाही. त्याच्या पुढच्या वेळेस ते रागावले, माझ्यावर विश्वास नाही का म्हणाले, मी एवढं तुला सांगतोय. त्यांनी तिथं जाणंच बंद केलं. ते इथं यायला लागले, कदाचित इथं बसलेले ही असतील. या सगळ्या कामना या दुःखाला प्राप्त होतात. कशा दुःखाला प्राप्त होतात? जसं त्यांनी पैसे दिले नाही तशी यांची चिडचिड झाली, यांच्या स्वतःच्याही दुःखाला ते कारणच झालं. ईश्वरे वीण जे कामना देण्याची गुणे नाहा यातना, आत्मानुभवाशिवाय दुसरी कोणतीही इच्छा धरणं यांनी अनेक प्रकारच्या यातना भोगायला लागतातच लागतात. कारण कामना आणि यातना यांचा एकमेकांशी परस्पर संबंधच आहे. कामना धरल्या की इंद्रिय दुःख आलं, कारण कामना पूर्ती झाली नाही तर दुःख आहे. कामनांचं अतिसेवन झालं तरी देखील इंद्रिय कमजोर होतात, ते एक दुःख आहे. कामनेमुळे ममत्व जडत आणि ममत्वापोटी दुःखच पदरात पडत. कामनेमुळे स्वार्थ बुद्धी वाढते. स्वार्थ बुद्धीने सगळ्या जनामध्ये समर्थांच्या भाषेत ची ची होते, चिथू होते. मानसिक दुःख ही कामनेमुळे होतात, कारण कामनेमुळं मन कामनेमध्ये रंगून जात, कामनेची चिंता करायला लागतं, कामनेमध्ये रंगत, कामने खेरीज दुसरं काही सुचेल असं झालं होत. ध्यायते विषयां कुसा संगाहतेषु उपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधोपी जायते, क्रोधात भवती समोह, समोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रमशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. सरळ परंपरा भगवंतांनी सांगितली. देण्याची गुणे नाना यातना, पावती होती पचना वर पडे प्राणी, होता शरीराची अंत सामर्थ्यही निघून जात. आणि हे सामर्थ्य देह असेपर्यंतच टिकून राहणार. देहात असलेलं सामर्थ्य असतं देखी, खरंच काही अवलियांच्या ठिकाणी ते असणं याच्यावर श्रद्धा माझी आहे, पण त्याचा पुरस्कार करण्यासारखी गोष्ट नाही. सेखील अंतराला भगवंत कामना गुणे, त्यामुळे सामर्थ्याची कल्पना करायची. शरीराचा शरीर तर आपल्या मार्गाने प्रवास करतच राहतो मृत्यूच्या दिशेने, आणि आत्मदेव अंतरून जातो. सेखी अंतराला भगवंत म्हणून निकामता विचार, म्हणून जे सद्गुरु आहेत असावे आणि नसाव याच्यामध्ये निकामता विचारूच असला पाहिजे. निष्कामता हाच दृढ विचार असला पाहिजे. दृढ बुद्धीचा निर्धार आणि परमात्म प्राप्तीसाठी दृढ बुद्धी आणि तो परमात्माच मी आहे अशी दृढ बुद्धी, तोची सद्गुरु पहिलं पारू पाववी भावाचा. असे जे सद्गुरु असतात ते सद्गुरु तेच तोची भवपाशातून शिष्याला सोडवतो. जन्मरूपी जन्म मृत्यू रूपी संसार चक्रातून तो सोडवतो. भवसागरातून असाच तारून घेतो. हे काय सद्गुरूंच्या ठिकाणी असावं आणि काय सद्गुरूंच्या ठिकाणी नसावं हे समर्थांनी किती विस्ताराने लिहून ठेवावं. अशा करता की हा ग्रंथ वाचावा आणि या ग्रंथाच्या सापेक्ष जी व्यक्ती भेटते ती पाहावी आणि मग डोळसपणाने परमार्थ करावा. स्वामीजी असं म्हणतात माधवनाथ की माझ्या हातात प्रथम दासबोध पडला. दासबोधाने माझी परमार्थाची भूमिका स्थिर झाली. एवढंच नव्हे भगवद्गीतेमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मला दासबोधाच्या शिकवणुकीतून मिळाला. त्यांना अनेक व्यक्ती त्यांच्या समोर आल्या, सिद्ध पुरुष संत पुरुष. पण दासबोध ज्ञानेश्वरी आपला सद्ग्रंथ हे आपले गुरु अशी सुरुवातीला दासबोध आपला गुरु अशी भावना होती. मग आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज हे आपले गुरु अशी त्यांची भावना झाली आणि मग स्वरूपानंद जेव्हा भेटले त्यांचं वर्णन स्वामीजी ज्ञानेश्वरी इन कार्नेट असं करत असत. अशी मूर्तिमंत ज्ञानेश्वरी जणू असावी अशी व्यक्ती त्यांना भेटली तेव्हा त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला. सद्गुरु करण्याची घाई केली नाही. योग्य वेळेला तसे अधिकारी पुरुष त्यांना मिळाले सद्गुरु म्हणून. म्हणून सद्गुरूंच मुख्य लक्षण त्यांच्यापाशी निमळ ज्ञान असावं, आत्मनिश्चयाचं समाधान त्यांच्या ठिकाणी विलसत असावं, ते स्वरूप स्थितीमध्ये निमग्न असावेत, त्यांच्या ठिकाणी वैराग्य प्रबळ वैराग्य असावं, त्यांच्या वृत्ती या संसाराच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी उदासीन असाव्यात, त्यांचा आचार निर्मळ असावा आणि स्वधर्म कर्म करत ते असावेत. त्याच्याही पुढे जाऊन श्रवणाचा आणि निरूपणाचा उपक्रम त्यांच्या ठिकाणी असावा, सगुणाबद्दल त्यांच्या ठिकाणी प्रीती असावी, अद्वैताचं निरूपण तिथं चालत असावं, सारासार विचार असावा आणि नवविधा भक्ती त्यांनी सांगावी. नवविधा भक्ती हेच साधन जिथं प्रतिष्ठिलेलं आहे हे सद्गुरूंचं लक्षण आहे. त्यांच्या अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान असावं, अपरोक्ष अनुभूती असावी आणि बाहेर ब्रह्माचंच प्रतीक म्हणून असणारे जे सगुण आहेत विटेवरी हो उभा विठ्ठल डोळे भरून पाहिला आज माझ्या मनी आनंद झाला असं बाहेर निश्चित भजन सगुणाबद्दल असावं. ते दोन्ही एकच आहेत असं त्यांचा भाव असावा. जो निर्गुण आहे तोच सगुण झालेला आहे. उपासनेचा आधार त्यांचा असावा आणि त्यांनी सर्वांना द्यावा. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा असं सगळं त्यांच्या पशी असावं. यामध्ये एक उणे असे तरी ते विलक्षण दिसे म्हणून मी सर्वही दिलं ते सद्गुरूपाशी. म्हणून सद्गुरु आशा आशांनी परिपूर्ण असावे, त्यांच्या ठिकाणी हे सर्व भाव असावे. तिथं आलेल्यांचा आलेल्यांना योग्य दिशा मिळते तो बहुतांचा पालन करणं, त्याच बहुतांची असे चिंता. नाना साधने समर्था सद्गुरु उपाशी असे असे सद्गुरु असावे. हरि विठ्ठल 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 मितो योगी थोर विरागी सत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन मुञ्चीकाः मा वृधक्कस्य सिद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला कुंडली कवरदे हरि श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय.